यशया अध्याय 63, जो अदोमाहून येत आहे, जो लाल वस्त्रे घातलेला बसराहून येत आहे, तो कोण आहे? जो राजशाही वस्त्रे असलेला, जो त्याच्या महान शक्तीमुळे आत्मविश्वासाने कूच करत आहे, तो कोण आहे? जो न्यायीपणाने बोलणारा आणि तारायला समर्थ आहे, तो मीच आहे. तुझी वस्त्रे लाल भडक्का आणि तिका द्राक्षाचा रस काढणाऱ्यांच्या कपड्यासारखी आहेत. मी एकट्यानेच द्राक्षकुंड तुडवले आहे आणि राष्ट्रातील कुणी माझ्याबरोबर नव्हता. मी आपल्या रागाने त्यांना तुडवले आणि आपल्या क्रोधाने त्यांना रगडले. त्यांचे रक्त माझ्या कपड्यावर उडाले आणि माझी सर्व कपडे मळीन झाली आहेत, कारण प्रतिकाराच्या दिवसाकडे पाहत आहे आणि माझ्या खंडून घेतलेल्यांचे वर्ष आले आहे. मी पाहिले आणि मला मदत करण्यासाठी कोणीही नव्हते. कोणीही मदतीला नाही म्हणून मला आश्चर्य वाटले, परंतु माझ्याच भाऊने माझ्यासाठी विजय दिला आणि माझ्याच रागाने मला वर नेले. माझ्या रागात मी लोकांस पायाखाली तुडवले आणि त्यांना माझ्या रागात मस्त केले आणि त्यांचे रक्त मी पृथ्वीवर उडवले. मी परमेश्वराच्या कराराचा विश्वासूपणा आणि त्याचे प्रशासनीय कृत्य सांगेन. परमेश्वराने आम्हासाठी जे सर्व केले आणि इस्रायलाच्या घराण्याचे जे हित केले ते मी सांगेन. त्याच्या करुणेमुळेच मी दया त्याने आम्हाला दाखवली आहे, कारण तो म्हणाला, खचित हे माझे लोक आहेत, मुले जी विश्वासघातकी नाहीत, म्हणून तो त्यांचा द्राता झाला. त्यांच्या सर्व दुःखात तो पण दुःखी झाला आणि त्याच्या समक्षतेच्या दूताने त्यांना तारले. त्याने आपल्या प्रेमाने व आपल्या करुणेने त्यांना वाचवले आणि त्याने सर्व पुरातन दिवसात त्यांना उचलून वाहून नेले. पण त्यांनी बंड केले आणि त्याच्या पवित्र आत्म्याला खिन्न केले, म्हणून तो त्यांचा शत्रू झाला आणि त्यांच्या विरुद्ध लढला. त्याच्या लोकांनी मोशाच्या प्राचीन काळाविषयी विचार केला. ते म्हणाले, तो देव कुठे आहे ज्याने आपल्या कळपाच्या मेंढपाळासाठी त्यांना समुद्रातून वर आणले? देव कुठे आहे ज्याने आपला पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये घातला, ज्याने आपले वैभवशाली सामर्थ्य मोशेच्या उजव्या हाताने पुढे नेले आणि ज्याने आपणास सार्वकालिक नाव करायला त्याच्यापुढे समुद्र दुभगला? तो देव कुठे आहे? तो देव कुठे आहे ज्याने त्यांना खोल समुद्रामधून चालवत नेले? जसा घोडा सपाट जमिनीवर धाव सुटतो तसे ते अडखळले नाहीत. परमेश्वराने त्यांना खोऱ्यात उतरत जाणाऱ्या गुराप्रमाणे विसावा दिला. याप्रमाणे तू लोकास मार्गदर्शन केलेस यासाठी की तुझे प्रतापी व्हावो. स्वर्गातून खाली पहा आणि तुझ्या पवित्र व तेजामय वस्तीतून नोंद घे. तुझा आवेश आणि तुझी महत्कृत्ये कुठे आहेत? तुझी करुणा आणि दयाळूकृती आमच्याकडून ठेवल्या आहेत. तू तर आमचा पिता आहेस, तरी अब्राहम आम्हास ओळखत नाही आणि इस्रायलाला आम्ही माहीत नाही. परमेश्वरा, तू आमचा पिता, सर्व काळापासून आम्हाला खंडून घेणारा हे तुझे नाव आहे. परमेश्वरा, तू आम्हास तुझ्यापासून मार्गातून का बैकू देतोस आणि तुझ्या आज्ञा न पाळण्यात म्हणून तू आमचे हृदय कठीण का करतोस? तुझ्या सेवकाकरता परत ये, जे तुझ्या वतनांचे वंश आहेत. तुझी माणसे थोडाच वेळ तुझे पवित्र स्थान ताब्यात घेतील, पण आमच्या शत्रूने तुझे पवित्र मंदिर पायाखाली तुडविले. त्या लोकांसारखे आम्ही झालो ज्यांच्यावर तू कधीच राज्य केले नाही आणि ज्यांना तुझे नाव दिले गेले नाही.